नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरु होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. 12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ असल्यामुळे पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज नंदुरबार इथं वार्ताहरांसमोर व्यक्त केला. पैशाच्या भरोशावरच महाविकास आघाडीनं जास्तीचा उमेदवार उभा केल्याचा आरोपही त्यांनी केला. टाळ मृदंगाच्या गजरात आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदी स्नान घालण्यात आलं. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद इथं मुक्कामासाठी रवाना झाली. कोल्हापूरजवळच्या ज्योतिबा देवस्थानात मूर्तीच्या संवर्धनाचं काम पुरातत्व विभागातर्फे सुरु होणार आहे, त्यामुळे उद्यापासून येत्या 11 जुलैपर्यंत मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं नक्षल्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत असलेले 2 जवान जखमी झाले. मात्र जवानांनी सतर्कता दाखवत मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नीट यूजी परीक्षेसंदर्भातल्या समुपदेशनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे माध्यमांमध्ये प्रसारित झालेलं समुपदेशन पुढे ढकलल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रियांशू राजावतनं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या अँटोसेनचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू अपडन यांचा सामना जर्मनीच्या हेनरिक जिबिन्स आणि कॉन्स्टँटिन फ्रँटसन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.